विविध भारती पुणे, सुहास देशपांडे सादर करत आहे पुणे वृत्तांत. डेंग्यू या विषाणूजन्य आजारावरील लस भारतात तयार करण्यात येत असून लसीच्या अंतिम टप्प्यातील चाचण्या पुण्यात पार पडणार आहेत. पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सलेशन व्हायरॉलॉजी अँड एड्स रिसर्च या दोन्ही संस्था यासाठी पुढाकार घेणार आहेत. डेंग्यूचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी लसीची निर्मिती करण्यात आली असून लस विकसित होण्यातील महत्वाचे टप्पे पुणे शहरात पार पडणार आहेत. डेंग्यूच्या चारही प्रकारांवर प्रभावी ठरेल अशी लस विकसित झाल्यास लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांना दिलासा मिळू शकणार आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, मतदानाची टक्केवारी वाढावी या उद्देशानं मतदारांना आवाहन करण्यासाठी पर्वती विधानसभा मतदारसंघाअंतर्गत सदिच्छा दूत म्हणून कवी गायक संदीप खरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर दिव्यांग मतदारांना मताधिकार बजावण्यासाठी प्रोत्साहित करण्याकरता प्रसिद्ध दृष्टीहीन कलाकार प्रवीण रमेश पारखे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही माहिती मतदारसंघाचे निर्णय अधिकारी मनोजकुमार खैरनार यांनी दिली आहे. 40% जास्त अपंगत्व असलेल्या दिव्यांग मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी निवडणूक प्रशासन विशेष प्रयत्न करत आहे असंही खैरनार यांनी सांगितलं. पिंपरी चिंचवड विधानसभा कार्यालयाच्या क्षेत्रात विविध ठिकाणी व्यापक प्रमाणात मतदान जनजागृती करण्यात येत आहे. या अंतर्गत आज दिव्यांगांना मतदानाचा हक्क बजावण्याची शपथ देण्यात आली. शहरात दिव्यांग मतदारांची संख्या 4342 असून त्यांच्याकरता मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधांसह दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रावर जाण्यासाठी मुख्य चौकात रिक्षांची सुविधा देण्यात येणार आहे. आज यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये मतदान जनजागृती कार्यक्रम करण्यात आला. शेतात जागेवर फळबाग नसताना बनावट फळपीक विमा उतरवल्याचं बहुतांश जिल्ह्यात उघड झालं आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात फळबाग विमा तपासणीचे आदेश पुणे कृषी आयुक्तालयानं दिले आहेत. कृषी आयुक्तालयाच्या तपासणी पथकानं केलेल्या 363 फळबागांच्या तपासणीमध्ये 137 ठिकाणी फळबाग लागवड आढळली नाही, तर 55 ठिकाणी लागवडीपेक्षा अधिक क्षेत्रावर फळपीक विमा उतरवला आहे. 18 ठिकाणी उत्पादनक्षम बाग नसतानाही विमा उतरवण्यात आला आहे. बनावट पीक विमा उतरवणं हा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा आहे, त्यामुळे ज्यांनी बनावट पीक विमा उतरवल्याचं स्पष्ट झालं आहे त्यांनी आपापले पीक विम्याचे अर्ज तात्काळ मागे घ्यावेत असं आवाहन कृषी संचालक विनयकुमार आवटे यांनी केलं आहे. रमणबाग युवा मंच आणि गोष्ट इथे संपत नाही यांच्या वतीनं दिवाळीनिमित्त समरभूमी प्रतापगड हा प्रतापगडाची प्रतिकृती असणारा 20 मिनिटांचा दृकश्राव्य कार्यक्रम सादर करण्यात येत आहे. आजपासून येत्या सोमवारपर्यंत संध्याकाळी 4 ते 10 या वेळात रमणबाग प्रशालेच्या फरसबंद मैदानात सर्वांसाठी विनामूल्य प्रवेश असणारा हा उपक्रम होणार आहे. दिवाळीच्या प्रकाशपर्वाचं निमित्त साधून संत मुक्ताबाई यांचं चरित्र उलगडून दाखवणाऱ्या ब्रह्मचित्कला मुक्ताई या आगळ्या वेगळ्या सांगीतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. याचा शुभारंभाचा प्रयोग दिवाळीच्या पाडव्याला शनिवारी 2 नोव्हेंबरला सकाळी 7 रेणुकास्वरूप शाळेजवळील भावे प्राथमिक शाळेच्या सभागृहात आहे. कीर्तनाच्या धाटणीतून संतांचा जीवनपट उलगडून दाखवणाऱ्या काही संतरचना तर काही भक्तिगीतं या कार्यक्रमात सादर केली जाणार आहेत. पुणे जिल्हा क्रिकेट संघटनेच्या मान्यतेनं 12 वर्षाखालील मुलांच्या SARK अजिंक्यपद क्रिकेट करंडक आंतरक्लब स्पर्धा सुरू आहेत. या स्पर्धेत मुलींच्या गटात SARK क्रिकेट अकादमीनं क्रिकेट नेक्स्ट अकादमीचा 57 धावांनी पराभव केला, तर मुलांच्या गटात वैभव क्रिकेट अकादमीनं करण क्रिकेट अकादमीचा 8 गडी राखून पराभव केला. हवामान. पुणे आणि परिसरात आज हवामान कोरडं होतं. उद्याही हवामान कोरडं राहून कमाल तापमान 34 अंशाच्या आसपास राहील. सकाळी धुकं पडण्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. तर हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.